ये होती है बात सुबह 93.5 पर रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये श्रावणात घन निळा बरसलाच नाही रे अजून वाट पाहतात सगळेजण चालली आहे प्रतीक्षा पावसाची. एकूणच पावसानं बरीच वाट पाहायला लावलेली आहे आपल्याला. म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा पाऊस पडून झालेला असला, कोकणाला सुद्धा पावसानं भिजवलेलं असलं, या सगळ्या गोष्टी खऱ्या असल्या तरी सुद्धा एंट्री झालेली आहे मॉन्सून डिरेक्टली आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही अजून. बरोबर, हा सगळा प्री मॉन्सूनचा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला होता मुंबई आणि कोकणामध्ये जो पाहायला मिळाला होता. केरळामध्ये मॉन्सूननं एंट्री मारली, त्यानंतर कर्नाटकापर्यंत वेगानं प्रवास झाला, सगळं सुंदर सुंदर चाललं होतं. त्यानंतर माशी शिंकली, हवामानामध्ये जरा बदल पाहायला मिळाले आणि त्यामुळे रेंगाळलं तिकडंच मॉन्सून. आता इकडे यायला अजून वेळ लागणार आहे असं म्हणतायत. टेंटेटिव्हली 17 जून पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या इकडं प्रचंड गरज आहे रे यंदा पावसाची. मी काल एक बातमी वाचली की काल नाही 2-3 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरी पर्जन्य याग करण्यात आला, पाऊस पडावा यासाठी परमेश्वर चरणी मंडळी लीन झाली. आपल्या इकडली लोक आहे ना प्रचंड आध्यात्मिक आहे, तर डेफिनेटली या सगळ्या गोष्टी केल्याने आहे ना खरंच एक पॉझिटिव्ह चेंज आपल्याला पाहायला मिळतो. पण अध्यात्मासोबत कृतीची कर्तव्याची सुद्धा जोड असावी ही गोष्ट कधी कधी आपल्या लक्षात राहत नाही. 4-5 दिवसांपूर्वी मॉर्निंग नंबर वन मध्ये आपण काही डॉक्टर लोकांसोबत बोलत होतो, त्या सगळ्या लोकांनी मिळून एक टेकडी दत्तक घेतलेली आहे आणि तिकडं खोदकाम सुरू केलेलं आहे, खड्डे वगैरे करणं चालू केलेलं आहे. जेव्हा पावसाचं आगमन होईल त्यानंतर ते लोक तिकडं बीज रोवणार आहेत, झाडं लावणार आहेत आणि त्या झाडांना ग्रो करण्याची जबाबदारी सुद्धा उचलणार आहेत. हा इनिशिएटिव्ह आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. आपण कुठंतरी निसर्गाचा समतोल राहू देत नाही होत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. मान्सूनच्या एंट्रीला उशीर लागतोय. पूर्वी असं बोललं जात होतं 1-2 महिन्यांपूर्वी की बाबा रे यंदाचा मान्सून हा ऍव्हरेज पावसापेक्षा जरा जास्त पाऊस पाडेल आणि त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पाणी मिळेल. पाणी साठा प्रचंड कमी होत चाललाय रे, 5-6% येते टक्केवारी. करायचं काय पुढं? मॉर्निंग नंबर वन मध्ये करूयात प्रार्थना. आपण सगळे मिळून करूयात, परमेश्वराला सांगूयात बाबा रे लवकरात लवकर पाऊस पाड म्हणजे माझा बळीराजा थोडासा सुखावेल. काय सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.